नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आज जगाच्या वेगवेगळ्या भागात वाढतो ताणतणाव, अशांतता आणि अस्थिरताये मदीं योग शांतीचो मार्ग दाखयता असे आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमात सैमीक दर्यादेगेर 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले. योग हो मानवतेक श्वास घेवपाक, संतुलन राखपाक आणि परत पुराय जावपाक आवश्यक आशिल्ले विराम बटण असे ते उलयले. या वेळार तांणी जागतिक समुदायक योग दिसाक योग फॉर ह्युमॅनिटी 2.0 ची सुरवात म्हणून मनोवपाचे खासे आवाहन केले, जे आंतरिक शांती जागतिक धोरण जाता. योग फक्त वैयक्तिक सराव म्हणून उरचो न्हय, तर जागतिक भागीदारीचे माध्यम म्हणून विकसित जावचो हाचेर तांणी भर दिला. तांणी प्रत्येक राष्ट्र आणि प्रत्येक समाजाक योगाक तांच्या जीवनशैली आणि सार्वजनिक धोरणात आस्पावीत करपाचे आवाहन केले. शांततापूर्ण, संतुलित आणि शाश्वत जग मुखार व्हरपाक सामूहिक प्रयत्नांची कल्पना मोदींनी केली. योग जगाक संघर्षापासून सहकार्याकडे आणि तणावापासून उपायाकडे मार्गदर्शन करता असे ते उलयले. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी संसदेच्या आवारात योगासना केली, तर केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी कर्तव्य पथार, परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नेहरू पार्कांत, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी लखपती दिदींसयत पुसा हांगा, गृहनिर्माण आणि शारी वेव्हार मंत्री मनोहर लाल हांणी जंतर मंतराचेर, आणि युवा व्यवहार आणि खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी फिट इंडिया एम्बसेडरासयत आयजी स्टेडियमात योग दिसाच्या कार्यक्रमात योगासना केली. मजगती दिल्लीची मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी खासदार मनोज तिवारी हांचेसयत यमुनेच्या काठार योगासना केली. राष्ट्रीय राजधानीतल्या आकाशवाणी मुख्यालयातूय खाशेले योग सत्र आयोजित केल्ले. आकाशवाणीचे महासंचालक, एडीजी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यावळीत वाटो घेऊन योगासनाचो अभ्यास केलो. रियादातल्या भारतीय दूतावासान प्रिन्स फैजल बिन फहद स्पोर्ट सिटी स्टेडियमार आज 11वो आंतरराष्ट्रीय योग दीस मनयलो. सावदी अरेबियातल्या 500 वयर योग मोगी लोकांनी या कार्यावळींनी वाटो घेतलो. वैयक्तिक कल्याण आणि जागतिक एकचाराक चालना दिवपाचेर या कार्यावळीत भर दिलो. घराच्या पाख्यावेली सौर आणि पुनर्नवीकरणीय उपक्रमाक चालना दिवपाक सरकारान स्टार्टअप आवाहन सुरू केला. नवीन आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयान पाख्यावेल्या सौर आणि वितरित नवीन उपक्रमाक गती दिवपाक नाविन्यपूर्ण प्रकल्प स्टार्टअप आवाहन सुरू केला. या आव्हानाचो उद्देश भारताच्या पाख्यावेली आणि वितरित ऊर्जा परिसंस्थे खातीर यशस्वी उपाय ओळखप असा आणि ताका तेको दिवप ही असा. हातूंत 4 प्रमुख श्रेणीर लक्ष केंद्रीत केला: परवडणारी क्षमता, लवचिकता, समावेशकता आणि पर्यावरणीय शाश्वतता हो असा. पहिलो पुरस्कार 1 कोटी, दुसरो पुरस्कार 50 लाख, तिसरो पुरस्कार 30 लाख आणि प्रत्येकी 5 लाख रुपयांची 10 इनामां असतात. इराणातल्यान भारतीयांक हाडपी एक खास विमान तुर्कमेनिस्तानातल्या अशगाबातल्यान नवी दिल्ली पावले. आता मेरेन इराणातले 517 भारतीय नागरिक ऑपरेशन सिंधू खाला आपल्या घरा परतले. इस्रेल आणि इराण हांच्या मदीं चालू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारतीय नागरिकांक इराणातल्यान भायर काढपा खातीर ही कारवाय सुरू केल्या. काल राती 290 भारतीय नागरिकांक घेवन विमानां नवी दिल्ली पावली. प्रादेशीक एकचाराचे एक उदाहरण म्हणून भारतान ऑपरेशन सिंधू खाला इराणात अडकून उडिल्ल्या नेपाळी आणि श्रीलंकेच्या नागरिकांक परत हाडपाचो आस्पाव केला. एक्सचेर केल्ल्या पोस्टाप्रमाण नेपाळ आणि श्रीलंकेच्या सरकारान केल्ल्या औपचारिक विनंती उपरांत हो निर्णय घेतला. आता तेहरानातले भारतीय दूतावास भारतीय नागरिका वांगडाच या दोनूय शेजारी देशांच्या नागरिकांक इराणातल्यान भायर काढपाक मजत करतले. काल राती स्टेड सेबेस्टियन शार्लेटी हांगा जाल्ले पॅरीस डायमंड लीग 2025 सर्तीत भारताचो स्टार नीरज चोपडान दादल्यांच्या भालाफेक सर्तीत जैत मेळयले. 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी चोपडान पहिल्या यत्नात 88.16 मीटराच्या सर्वोत्तम प्रयत्नांनी किताब जिखलो. जर्मनीचो जुलियन वेबर हाणें 87.88 मीटर भालाफेक करून दुसरो क्रमांक मेळयलो. भारतीय हवामान खात्यान ह्या महिन्याचे 25 तारखे मेरेन वायव्य आणि मध्य भारतातल्या काय वाठारांनी वादळी पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या काय दिसांनी पावस उत्तर आणि मध्य भारतात फुडें वतलो असे आयएमडीन सांगला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.